अथ श्रीमहालक्ष्म्यष्टकम् इन्द्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करे सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करे सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा महालक्ष्मि नमोऽस्तु ते एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः महालक्ष्मि नमोऽस्तु ते त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते इति इन्द्रकृतं महालक्ष्म्यष्टकं सम्पूर्णम्।